लग्न चिरंतन चर्चेचा विषय. मुलीच्या पत्रिकेत आडव्या येणाऱ्या मंगळापासून ते लाभणाऱ्या शनीपर्यंत मांडलेल्या कुंडलीनं विषयाला तोंड फुटत. मग मुलीला दाखवणं, चहा पोह्यांचा बेत, बैठका.
काय मुलीला गाणं बिणं येतं का? म्हण बघू.
असं हल्ली सर्रास म्हणत नाहीत, पण या साऱ्या प्रसंगांवरची गाणी मात्र मराठीत विपुल आहेत. अगदी मुलगी पसंत पडण्यापासून संसार सुरळीत सुरू होईपर्यंत सारा प्रवास सुरातून मांडणारी. काळानुसार पद्धती बदलल्या असतील, पत्रिका पोह्यांना फाटा देऊन आपापला जोडीदार अगदी थेट नमस्कारालाच घरी आणण्यापर्यंतही जमाना येऊन ठेपलेलाही आहे, पण आपल्या जीवनाच्या जोडीदाराचे वेध लागणं आणि संसाराची स्वप्न बाळगणं हे कुणालाही चुकलेलं नाही. कोणीतरी तो येणार याची चाहूल लागताच त्याच्या ओळखीच्या ओढीनं ती सैरभैर न झाली तरच नवल.